अरेच्चा, हे काय खेळता खेळता तुम्ही भांडायला लागलात वाटतं? लहानपणी माझी ताई भांडून अशीच रुसायची. मग मी तिला म्हणायची, नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू, तिकडून आला नवराने खुदकन हसू. अशी इटुकल्या पिटुकल्या ताईला चिडवायला काय गंमत यायची माहितीये लहानपणी. तिकडे पहा, कोपऱ्यात ताई बसली रुसून आणि 8व्या नंबरच्या गाण्याचं स्वागत करा हसून.
I'm